नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय. हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा असं मानत शिवाजीराजे एक एक लढाईनिशी त्यांच्या ध्येयाकडे आगेकूच करत होते. पण नुसत्या लढाया करून आणि गड किल्ले काबीज करून राज्य तर बनेल, पण ते टिकेल कसं? राजानं द्रष्टा असावं लागतं, तरच राज्य दीर्घायुषी होतं. आणि शिवाजीराजांच्या ठाई हे द्रष्टे पण होतच. काळ होता 1657चा. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या या वीराला आता समुद्र खुणावत होता. सह्याद्री आणि समुद्र दोन्हीचा एकत्र आशीर्वाद म्हणजे साक्षात कवच कुंडलच. पण त्यासाठी आरमाराची गरज होती. हळूहळू कोकण काबीज होऊ लागलं, दाभोळ बंदर हाती आलं, इंग्रज आणि सिद्दी दोघांना महाराजांनी थोपवलं. इकडे कल्याणच्या खाडीपर्यंत मजल गेली, तिथली गलबत हाती लागली. हिंदवी स्वराज्याचं सैन्याचं बळ वाढतच होत. डोंगर गड किल्ल्यांच्या बरोबरीनं समुद्राच्या लाटा सुद्धा महाराजांना मुजरा करू लागल्या. मी सचिन खेडेकर तुमच्या समोर सादर करतोय ह्याच वीर शिवाजीची जीवनगाथा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.